स्वर्ग जणू हा। सृष्टीवरचा स्वर्ग जणू हा मधुबन घर शिव बाबांचे। सृष्टीवरचा स्वर्ग जणू हा मधुबन घर शिव बाबांचे। सुरम्य शोभा बहुन वाटे इथे रहावे कायमचे। सुरम्य शोभा बहुन वाटे इथे रहावे कायमचे। शांती वनाचा परिसर बघता फिटे पारणे डोळ्यांचे। अलौकिक सदैव दिसते आध्यात्मिक या मेळ्यांचे। इथेच होते परमात्माशी दैवी मिलन आत्म्यांचे। इथेच होते परमात्माशी दैवी मिलन आत्म्यांचे। सुरम्य शोभा बघून वाटे इथे रहावे कायमचे। सुरम्य शोभा बघून वाटे इथे रहावे कायमचे। निवास येथे पिता श्री ब्रह्मा बाबांचा। कुठे प्रकंपन इथून शांतीचे इथेच लय हो चित्ताचा। अपार शांती मना लाभते अनुभव आहे कैकांचे। अपार शांती मना लाभते अनुभव आहे कैकांचे। सुरम्य शोभा बघून वाटे इथे रहावे कायमचे। सुरम्य शोभा बघून वाटे इथे रहावे कायमचे। गुरु शिखरावर कैलासाचा भास खरोखर होत असे। गडाचे उंच स्थान हे धैर्य मनाला देत असे। दिलवाळ्याचे देवालय जणू प्रतीक ब्रह्मावत्सांचे। दिलवाळ्याचे देवालय जणू प्रतीक ब्रह्मावत्सांचे। सुरम्य शोभा बघून वाटे इथे रहावे कायमचे। सुरम्य शोभा बघून वाटे इथे रहावे कायमचे। सृष्टीवरचा स्वर्ग जणू हा मधुबन घर शिव बाबांचे। सृष्टीवरचा स्वर्ग जणू हा मधुबन घर शिव बाबांचे। सुरम्य शोभा बघून वाटे इथे रहावे कायमचे। सुरम्य शोभा बघून वाटे इथे रहावे कायमचे।